नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगांवांत जावपी 4 दिसांच्या राष्ट्रीय भलायकी मेळाव्याचे उक्तावण केले. आतंकवादाच्या लढाईत भारत इस्रायला वांगडा खंबीरपणान आनी पुराय विश्वासान उभो आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. भारत आनी नेपाळान रान, वन्यजीव, पर्यावरण, जैवविविधता संवर्धन आनी हवामान बदल ह्या क्षेत्रांत द्विपक्षीय सहकार्याक प्रोत्साहन दिवपाक समजिकायेच्या कबलातीचेर सय केल्या. आयसीसी दादल्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकांत काल राती गट 2 सुपर 8 खेळांत न्यूझीलंडान श्रीलंकेक 61 धावण्यांनी हारयले. आतां पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगांवांत जावपी 4 दिसांच्या राष्ट्रीय भलायकी मेळाव्याचें उक्तावण केलें. आयुर्वेदांत आहार, दिसपट्टो नेम, हंगामी नेम, दुयेंस अडावपा खातीर शास्त्रीय मार्गदर्शक तत्वां दिल्यात. आयुर्वेदीक उपचार आनी वखदांचो संवसारभर लोकांक फायदो जावपाक लागला अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सांगलें.
4 दिवसीय आयोजन के दौरान आयुष चिकित्सा पद्धतियों के विभिन्न आयामों पर विचार विमर्श किया जाएगा. आयुष के प्रति लोगों की जागरूकता बढ़ाने के लिए परामर्श शिविरों और औषधि पद्धतियों का आयोजन किया जा रहा है. ऐसे आयोजनों की विशेषज्ञों, उद्योग जगत के प्रतिनिधियों और जनसामान्यों के बीच संवाद एवं सहभागिता स्थापित करने में महत्वपूर्ण भूमिका है.
आतंकवादाच्या लढाईत भारत इस्रायला वांगडा खंबीरपणान आनी पुराय विश्वासान उभो आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां. प्रधानमंत्री मोदींनी इस्रायल संसद नेसेटांत केल्ल्या पयल्या भाशणांत इस्रायलाक एकचाराचो एक बळिश्ट संदेश दिलो. तांणी सांगलें की आतंकवाद सगळे कडेन आसा आनी सगळे कडेन शांततायेक धोको निर्माण करता. आपल्या इतिहासीक भाशणांत मोदी हांणी आपल्या वांगडा 1.4 अब्ज भारतीयांची शुभेच्छा आनी इश्टागत, आदर आनी भागीदारीचो संदेश दिलो. ज्यू समाज छळ वा भेदभावाची भिरांत नासतना भारतात रावता अशें प्रधानमंत्र्यान नदरेक हाडलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी इस्रायलांतल्या तेल अवीव हांगा इस्रायलाचे प्रधानमंत्री बेंजामीन नेतन्याहू हांचे कडेन थेट चर्चा केली. दोनी फुडाऱ्यांनी भारत इस्रायल द्विपक्षीय संबंधाच्या पुराय व्याप्तीचो आढावा घेतलो आनी जलवेवस्थापन, शेती, तंत्रज्ञान आनी हेर क्षेत्रांत सहकार्य वाडोवपाचेर चर्चा केली. प्रधानमंत्र्यांनी सोशल मिडिया पोस्टांत म्हळां की नेतन्याहू कडेन एक उत्तम बसका जाली. तांच्या चर्चेतल्या प्रमुख क्षेत्रां मदीं तंत्रज्ञान, जलसंपदा वेवस्थापन, शेती, मानवी भांडवल विकासात सहकार्य वाडोवपाची लक्षणीय क्षमता आशिल्ल्या हेर क्षेत्रांचो आस्पाव आशिल्लो. तांणी ह्या प्रदेशांतल्या प्रमुख विकासाचेरूय सखोल चर्चा केली. मोदींनी म्हळें की नागरिकांच्या हत्येचें कसलेंच कारण समर्थन करूंक शकना आनी दहशतवादाचें समर्थन कांयच जायना. भारतानूय दीर्घकाळ दहशतवादाचें दुख्ख सहन केलां अशें सांगून तांणी 26/11 मुंबय हल्ल्याच्या आनी इस्रायली नागरिकांसयत निश्पाप जीव वगडायल्ल्याचो उल्लेख केलो. तांणी सांगलें की भारताचे दहशतवादाक शुन्य सहनशीलतेचें सातत्यपूर्ण धोरण आसा. दहशतवादाचो उद्देश समाजाक अस्थिर करप, विकासात आडमेळी हाडप आनी विश्वासाक तडजोड करप हो आसा. ह्यावर उलयतना इस्रायली प्रधानमंत्र्यांनी मोदीक एक प्रिय मित्र अशें म्हळें आनी ह्या भेटीन ते खूप प्रभावीत जाल्यात अशें सांगलें. तांणी प्रधानमंत्री मोदीक इस्रायलाचे एक महान मित्र आनी भारत इस्रायली युतीचे एक महान समर्थक अशें म्हळें. नेतन्याहू आनी मोदीक फक्त मित्रच न्हय तर एक भाव अशें म्हळें आनी तांणी भर दिलो की दोनूय देशांमदलो व्यापार दुप्पट जाला आनी सहकार्य तिप्पट जाला तर परस्पर समंजसपणा चौपट जाला, जो इस्रायल आनी भारतामदली भागीदारी अदीक घट्ट जाता असो संकेत दिता. भारत आनी इस्रायल हांचे मदले धोरणात्मक संबंध घटमूट करपाक तांणी केल्ल्या अपवादात्मक योगदाना खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां स्पीकर ऑफ द नेसेट मेडल पुरस्कार भेटयलो. इस्रायल संसदेचे सर्वोच्च भोवमान म्हळ्यार नेसेट हो पदक मेळोवपी मोदी हे पयले भारतीय प्रधानमंत्री. इस्रायलाचे संसदेत प्रधानमंत्री मोदीन केल्ल्या भाषणा उपरांत नेसेटाचे सभापती अमीर ओहाना हांणी हो पुरस्कार भेटयलो. संघर्शाचे संवाद, विभाजनाचेर सहमती आनी संकुचीत हितसंबंधाचेर मानव केंद्रीत उदरगतीचेर भारतान सातत्यान भर दिला अशें परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी म्हळां. मानवाधिकार परिशदेच्या 61व्या सत्राच्या उच्चस्तरीय विभागांत आपल्या उलोवपांत संघर्ष, ध्रुवीयकरण आनी अनिश्चिततायेन ग्रासलेल्या जगांत समान आदार सोदून काडपाचो आनी ताचो विस्तार करपाचो भारत यत्न करता हाचेर तांणी भर दिलो. खंयच्याय प्रदेशाची असुरक्षितताय वा खंयच्याय गटाकडेन दुर्लक्ष जाल्ल्यान निमणे सगळ्यांचे हक्क आनी कल्याण कमी जाता असो भारताचो दृश्टीकोन समजुतीचेर आधारीत आसा अशें तांणी स्पश्ट केलें. भारतीय नौदळाच्या मुखेल बहुपक्षीय दर्या सराव मिलन 2024 समारोप विशाखापट्टणमाच्या दर्यादेगीर विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांताचेर आयोजित समारोप समारंभांत जालो. ह्या समारंभाचें फुडारपण पूर्वेकडच्या ताफ्याचे ध्वज अधिकारी कमांडींग रियल एडमिरल आलोक आनंद हांणी केले. बंगालच्या उपसागरांत ह्या सरावाचो यशस्वी समारोप जालो. मिलन 2026 हो सराव सद्भाव, सहकार आनी सहयोग ह्या मथळ्या खाला आयोजित केल्लो. 42 जहाजां आनी पाणबुडयो आनी 29 विमानांनी ह्या सरावांत भाग घेतलो. हातूंत मैत्रीपूर्ण परदेशी देशांच्या 18 जहाजांचो आस्पाव आशिल्लो, जाका लागून हो सराव आतां मेरेनच्या सगळ्यांत व्हड सरावा पैकी एक थारलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी, आता मुखावेल्यो खबरो. पीएमई ड्रायव्ह येवजणे खाला आता मेरेन 28 लाखां परस चड इलेक्ट्रीक गाडयो विकल्यात अशें केंद्रीय उद्देग मंत्री HD कुमारस्वामी हांणी नवी दिल्लीत जाल्ल्या इलेक्ट्रीक वाहना विशींच्या 3rd भारतीय वाणिज्य आनी उद्देग मंडळाच्या महासंघाच्या राष्ट्रीय परिषदेत मार्गदर्शन करताना सांगले.
More than 28 lakh electric vehicles have been sold under the scheme, including over 20 lakh electric two-wheelers and nearly 3 lakh electric three-wheelers. Public transport electrification has gained significant momentum, with over 14,000 electric buses sanctioned across major cities under an allocation of 4,391 crore. This large-scale deployment is enhancing urban air quality and policy continuity for domestic manufacturers.
येवपी होळी परबे खातीर प्रवाशांक सुरळीत, सुरक्षीत आनी आरामदायी प्रवासाची खात्री करपा खातीर भारतीय रेल्वेन विस्तृत वेवस्था केल्या. प्रवाशांची संख्या वाडपाची अपेक्षा दवरून फुडल्या म्हयन्याच्या 18 तारखे मेरेन वेगवेगळ्या रेल्वे वाठारांनी 1,244 होळयेच्यो खाशेल्यो गाडयो चलोवपाचो निर्णय रेल्वेन घेतला. भारत आनी नेपाळान रान, वन्यजीव, पर्यावरण, जैवविविधता संवर्धन आनी हवामान बदल ह्या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्याक प्रोत्साहन दिवपाक समजिकायेच्या कबलातीचेर सय केल्या. केंद्रीय पर्यावरण, रान आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आणि नेपाळ सरकारचे रान आणि पर्यावरण मंत्री माधव प्रसाद चौलागाई यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत ही सोय झाली. पर्यावरण, रान आणि हवामान बदल मंत्रालयान एका निवेदनात म्हणला की या कबलातीत हत्ती, गंगेतले डॉल्फिन, गेणे, हिमबिबटे, वाघ आणि गिधाड यासारख्या मुखेल प्रजातींचे भर देऊन भूदृश्य पातळीचे जैवविविधता संवर्धन धोरण तयार करपाक सहकार्याची कल्पना असा. हातून सीमापार संवर्धन, भूदृश्य निर्माण करपाक घटमूट रान आणि संरक्षित क्षेत्र व्यवस्थापन, वन्यजीव कॉरिडॉर आणि हेर परस्पर जुळपी क्षेत्रांची पुनर्संचित करपाची तरतूद असा. या समजिकायेच्या कबलातीन वन्यजीव आणि जैवविविधतेच्या संवर्धनात भारत नेपाळ सहकार्य आणि घट्ट जातले आणि या प्रदेशातले सामायिक परिसंस्थाचे संरक्षण आणि नैसर्गिक संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन करपाक योगदान मेळटले अशी अपेक्षा असा. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी नवी दिल्लीत IBM मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद कृष्णा हांची भेट घेतली. सोशल मीडिया पोस्टात प्रधानांनी म्हणा की त्यांनी उदेत्या तांत्रिक ट्रेंड, भारताचा AIचा अवलंब आणि शिक्षण आणि कुशळटा अजेंडा चलोवपाक AIचा वापर हाचेर चर्चा केली. शाळा आणि उच्च शिक्षणात AIचा समावेश करपाक IBMच्या कुशळटायचा वापर कसो करचो हाचेरही त्यांनी चर्चा केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी इंस्टाग्रामाचेर 10 कोटी फॉलोवर्सांचो इतिहासीक मार्गदर्शक फातर हुपून ह्या प्लॅटफॉर्माचेर येस साद करपी पहिलो संवसारीक फुडारी आणि राजकारणी थारला. प्रधानमंत्री मोदी 2014 इंस्टाग्रामाचेर सामील जाल्ले. अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प परस इंस्टाग्रामाचेर तांचे फॉलोवर्स दुपेटी परस चड आसात. केंद्रीय भलायकी मंत्रालयाच्या अंतर्गत येवपी स्वायत्त संस्था आशिल्ल्या राष्ट्रीय वैजकीय विज्ञान मंडळ NBEMSान युट्यूबाचेर आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन हेल्थ केअरच्या लायव्ह स्ट्रीमच्या सर्वाधिक प्रेक्षकां खातीर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डाकडच्यान अधिकृतपणान मान्यताय मेळून एक इतिहासीक पावणो गाठला. केंद्रीय भलायकी मंत्रालयान म्हायती दिली की हो विक्रम भलायकी सेवेतल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सावेल्या देशव्यापी ऑनलायन प्रशिक्षण कार्यक्रमाचो यशस्वी अंमलबजावणी वरवी साध्य जाला. ह्या कार्यक्रमात खासा करून देशभरातल्या नोंदणीकृत वैजकीय वेवसायिका खातीर डिझाईन केल्लो. NBEMSचे अध्यक्ष डॉ अभिजात शेट आणि म्हणे की गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्साकडच्यान मेळली ही मान्यता फक्त एक विक्रमूच न्ही तर वैजकीय शिक्षणात डिजिटल नवोपक्रम स्वीकारपाक भारताच्या नेतृत्वाची साक्ष असा. ICC दादले T20 क्रिकेट विश्वचषकात काल राती कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमाच्या जाल्ल्या गट 2 Super 8 खेळात न्यूझीलंडान श्रीलंकेक 61 धावणांनी हारयले. आयज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमाचेर Super 8च्या गट 1 सर्तीत वेस्ट इंडीज दक्षिण आफ्रिकेआड खेळटलो. मॅच दनपारा 3 सुरू जातली तर दुसऱ्या मॅचीत चेन्नईच्या MA Chidambaram स्टेडियमात Super 8च्या गट 1 झिम्बाब्वे भारताआड खेळटलो. मॅच सांजवेळा 7 सुरू जातली. भारतीय हवामान खात्यान अंदमान आणि निकोबारात गडगड वीज आणि वादळी वाऱ्यासयत हलको ते मध्यम पाऊस पडपाचो अदमास दिला. आणि आता खबरो सोपोवच्या पहिली परतून एक फटका मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगांवात जावपी 4 दिसांच्या राष्ट्रीय भलायकी मेळाव्याचे उक्तावण केले. आतंकवादाच्या लढाईत भारत इस्रायला वांगडा खंबीरपणान आणि पुराय विश्वासान उभो असा असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. ICC दादले T20 क्रिकेट विश्वचषकात काल राती न्यूझीलंडान श्रीलंकेक 61 धावण्यांनी हारयले. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयका सांजेच्या 6:30 वरांचेर. नमस्कार.